हा तर मंडळी आता भाविकांची दिंडी पंढरपुराला पोहोचल्यावर काय म्हणतात भाविक की पाहू चलारे पंढरी पण प्रत्यक्ष पांडुरंग डोळ्यात पाहिल्यावर त्यांना किती आनंद होतो असाच आनंद श्री दत्त महाराज योगीराज दत्त महाराज यांची तेजस्वी मूर्ती डोळ्याने पाहिली की माणसाच्या रोम रोमातून कोणते शब्द बाहेर पडतात ते हेच शब्द की भाव भक्तीने सद्गुरु चरणी.
भाव भक्तीने सद्गुरु चरणी नमिला हा माथा यशवंताची एकच आशा दे दर्शन ही नको निराशा यशवंताची चरणा